नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक झाली असल्याचं प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते. महायुतीच्या काळात विमानतळ, महामार्ग, सिंचन, लोहमार्ग, डिजिटल कनेक्टिव्हिटी, वंदे भारत ट्रेन असा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे असं ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी मविया उमेदवाराच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाशिकच्या कळवण इथं सभा घेतली. संविधानात बदल करण्याचं भाजपाचं उद्दिष्ट असल्याचं पवार यावेळी म्हणाले. त्याकरताच लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी 400 जास्त खासदार निवडून देण्याविषयी मोदी प्रचार करत होते असं पवार यावेळी म्हणाले. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात 15.41% वाढ झाली आहे. हे संकलन 12,10,000 कोटी रुपयांहून अधिक झाल्याची माहिती CBDT अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे. कॉर्पोरेट कर संकलनातही किरकोळ वाढ झाली आहे. प्रबोधिनी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथल्या मंदिरात श्री विठ्ठल रखुमाईची शासकीय पूजा पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते आज पहाटे करण्यात आली. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये 3,00,000 अधिक भाविक दाखल झाले आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 821 अंकांची घसरण झाली आणि तो 78,675 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 258 अंकांची घसरण नोंदवत 23,883 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.